वैसे टाइम तो आपका भी आ चुका है यहाँ MH935 में आरजे बनने का।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर वर्ल्ड रेडिओ डे च्या निमित्त मी तुम्हाला चान्स देते की इकडे आरजे बना तुम्ही आणि तुमचा आवाज पूर्णच्या पूर्ण नांदेड ऐकेल। रेडिओ तुमच्या लाईफ मध्ये खूप जास्त महत्त्वाचा असतो, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये रेडिओचं काही ना काही स्थान असतंच, पण आज इकडे तुम्ही सुद्धा आरजे बनू शकता ना। म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की जर का तुम्ही एखाद्या आरजेला फॉलो करत असाल, तुमचा फेवरेट आरजे एखादा कोणी असेल तर त्याच्यासारखं बोलून दाखवा, किंवा तुम्ही आरजे बनलात तर तुम्ही कसं बोलाल हेच सांगायचं होतं ना। पटकन कॉल करायचा 9607007935 वर। फिलहाल तो एक कॉल यहाँ पर फ्लैश हो रहा है। गुड इवनिंग, कोण बोलतंय?
हा, प्राध्यापक डॉक्टर प्रताप देशमुख बोलतो। जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला, त्याच्यासाठीच फोन केला होता मॅडम।
थँक्यू सो मच, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा।
हा, नेहमी चांगले विषय घेतात तुम्ही, चांगली चर्चा करता, लोकांचा अवेअरनेस करता, त्यामुळे हे चांगल्या कामासाठी तुम्हाला शुभेच्छा देणं गरजेचं होतं।
थँक्यू
पुन्हा एकदा जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा।
थँक्यू थँक्यू। तुम्हाला जर आरजे बनायचा चान्स मिळाला आज तर तुम्हाला कसं बोलायला आवडेल एकदा थोडंसं बोलून दाखवा ना। एखाद्या आरजेला फॉलो करत असाल।
आवडते महक आवडते।
अच्छा, तुम्हाला आरजे बनायचा चान्स मिळाला तर तुम्ही कसं बोलाल बोलून दाखवा ना एकदा।
93.5 मला बोलायला असं आवडेल की श्रोते हो, तुम्ही काय म्हणता काय नाही, तुम्हाला रेडिओ एफएम बद्दल काय वाटतं, याबद्दल तुम्ही शुभेच्छा नेहमी देत चला, आमच्या सोबत राहत चला आणि आम्हालाही सपोर्ट करत चला।
खूप छान खूप छान, थँक्यू सो मच प्रतापजी। That was such a cute call यार, तुम्हाला सुद्धा चान्स आहे आज आरजे बनण्याचा। त्यासाठी एक सिंपल काम करायचंय, डायल करायचंय माझा नंबर 9607007935 आणि तुमच्या फेवरेट आरजे सारखं बोलून दाखवायचंय, किंवा तुम्ही आरजे बनलात तर तुम्ही कसं बोलाल तेच बोलून दाखवायचं इकडे आणि पूर्ण नांदेड तुमचा आवाज ऐकेल। प्रत्येकाला हा रोज रोज चान्स मिळत नसतो, त्यामुळे पटकन डायल करा 9607007935। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।